चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ग्वाटेमाला साखर कारखान्यांनी टोळांच्या कळपाला नियंत्रित ठेवले। ग्वाटेमालाच्या सॅन बर्नार्डिनो सुचिडे पेड येथील ऊसाच्या पिकांवरील एक लहान कळपाला स्थानिक साखर कारखानदारांनी नियंत्रणात आणले आहे। इंटरनॅशनल रिजनल ऑर्गनायझेशन फॉर ॲग्रिकल्चरल हेल्थ अँड सेंट्रल अमेरिकन फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड लिबिया चेंबरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्वाटेमाला, अल सल्वाडोर, बेलीज आणि मेक्सिकोसह मध्य अमेरिकी देशांमध्ये नुकत्याच टोळांच्या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यात आले आहे। ग्वाटेमालामध्ये ओरसाच्या आपत्कालीन निधीचा वापर करून हेलिकॉप्टरद्वारे कृषी रसायनाची फवारणी करून पिकांना वाचवण्यात आले।